असे भगवान गोपाल कृष्ण आपले अवतार रहस्य राधेला सांगत आहेत. कोणाचा मी कोण राधे ओळख मला, जन्मलो मी मथुरेत वाढलो मी गोकुळात, गाई संगे गोपाळात ओळख मला. दैत्य मारिले अनेक भक्त तारिले बहुत, गोपिकांचे पूर्वी हेत ओळख मला. निर्गुणात माझी वस्ती तुझ्या पुढे सगुण मूर्ती, नेत्र उघडूनी पाही ओळख मला. एका जनार्दनी हरी राही हृदय मंदिरी, राधा कोठे नाही दूरी ओळख मला. सर्व द्वैती अद्वैती संत या भगवंताच्या अवताराच्या विशेष प्रेमात पडले. त्यांच्या हरिलीलांनी संतांना अक्षरशः वेड लावले. त्यातीलच एक म्हणजे श्री वल्लभाचार्य. त्यांनी आपल्या मधुराष्टकात कृष्ण रूपाचे अतिशय सुंदर वर्णन केलेले आहे. ते आपण सद्भक्त मानसीताई आणि सद्भक्त कांचनताई यांच्याकडून ऐकणार आहोत. अधरम मधुरम वदनम मधुरम मधुराधिपते अखिलम मधुरम.
अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतेरखिलम मधुरम वचनम मधुरम चरितम मधुरम वसनम मधुरम वलितम मधुरम चलितम मधुरम भ्रमितम मधुरम मधुराधिपतेरखिलम मधुरम वेणुर्मधुरो रेणुर्मधुर पाणिर्मधुर पादौ मधुरौ नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं करणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं स्मरणं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् गुञ्जा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीचि मधुरा सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं मुक्तं मधुरं दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गोपा मधुरा गावो मधुरा यष्टे मधुरा सृष्टे मधुरा ललितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं 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 मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधि पतेरखिलं मधुरम्।
ज्ञानेश्वर महाराजांनी जे उन्मनीयेचे लावण्य, जे तुर्येचे तारुण्य, अनादि जे अगण्य परमतत्व असं ज्या सगुण मूर्तीचं वर्णन केलंय, ते सावळं परब्रह्म गोकुळात आपलं लीलाचरित्र साकारण्यासाठी सज्ज झालं। त्याच्या नुसत्या आगमनाने गोपी इतक्या आनंदित झाल्या की त्या आनंदात दूध आणि लोण्याचा वर्षाव करत नाचू लागल्या। सावळ्याच्या बाललीलांनी त्यांना मोहून टाकलं। गोपाळकृष्ण नवनीत चोरायचे, म्हणजे एक प्रकारे गवळणींचं हृदयच चापलंस करत होते। गोपींना जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी केवळ शारंग पाणीच दिसत असे। खूप मोठ्या भाग्याने आपल्याला या परब्रह्माची भेटी झाली आहे। त्याच्या पादपद्मी लीन होऊन राहावं हीच त्यांची इच्छा असे। भगवान कधी कधी लपून बसत, त्यावेळी तर त्या इतक्या व्याकुळ होत की त्यांना वृक्ष, पशुपक्षी, नद्या सगळीकडे त्या श्यामसुंदराचा भास होई। आणि पटकन जेव्हा गोपाळकृष्ण अवतीर्ण होत, तेव्हा तर त्यांचं देहभान हरपून जायचं। त्या आनंदात त्या भगवंतांना एकच विनवणी करायच्या, हे मधुसूदना, तू आम्हाला कधी सोडून जाऊ नकोस रे, तुझ्या चरणीच आम्हाला खरा विसावा आहे। हाच भाव आपण सगळे दृढ करूया नामदेव महाराजांच्या अभंगातून। अभंग सेवा सादर करतोय सद्भक्त अनिकेत लिमये।
परब्रह्म निष्काम तो हा, परब्रह्म निष्काम तो हा, गवळिया घरी तो हा, गवळिया घरी। वाक्यावाळे अंधकृष्ण नवनीत चोरी, वाक्यावाळे अंधकृष्ण नवनीत चोरी।
पद्मा शारंग पाणी।
बहुता कष्टे बहुता पुण्ये जोडलो देवा देवा जोडलो देवा बहुता कष्टे बहुता पुण्ये जोडलो देवा अनंत पवाडे तुमते नकळती मावा अनंत पवाडे तुमचे नकळती मावा नामामणे केशवा नामामणे केशवा नामामणे हो नामामणे नामामणे केशवा हो जी तुम्ही दातारा हो जी तुम्ही दातारा जन्मो जन्मी द्यावी तुमची हित चरण सेवा जन्मो जन्मी द्यावी तुमची हित चरण सेवा परब्रह्म निष्काम तोहा गवळिया घरी वाक्यावाळे अंध कृष्ण नवनीत चोरी
सगळ्या जगताच्या दुःखाचा नाश करण्यासाठी परब्रह्म निष्काम गवळ्या घरी जन्मास आला. त्यांनी जी जी कर्म केली त्यात कुठेही लिप्त नाही, म्हणून त्यांचं प्रत्येक कर्म ही लीला झाली. त्या मूर्तिमंत परब्रह्माने सगळ्यांना वेड लावले. गोपी तर त्याच्या प्रेमात पूर्ण रंगून गेल्या होत्या. त्या सावळ्याला पाहावं, त्या सावळ्याचे बोल कानी पडावेत याचाच ध्यास त्यांना लागला. त्यांना त्या सावळ्याचे अत्यंत वेध लागले. गोपाळकृष्ण जिथे जात असत तिथे अत्यंत आनंद निर्माण होत असे, अत्यंत प्रासादिक असं वातावरण निर्माण होत असे, अत्यंत प्रेम निर्माण होत असे, अत्यंत निश्चिंतता वाटत असे. एक प्रकारचं काव्य नृत्य संगीत तिथे निर्माण होत असे. गोपी म्हणू लागल्या, तुझे श्रीमुख सुंदर. त्या सावळ्याची मधुर मुरली ऐकत असताना त्यांचं देहभान हरपले, त्या संसार विसरल्या, भेदभ्रम गेला, सर्व सुख प्राप्त झाले. जळी स्थळी काष्ठी ध्यानी मनी कृष्ण असं व्हायला लागलं. अशा गोपी तोंडानी तर म्हणतात मुरली नको वाजवू, पण खरं तर त्यांना ती मुरली अखंड हवी हवीशी वाटत होती. मुरली नको वाजवू हा गोपींचा भाव कसा आहे याचं सुंदर वर्णन नाथांनी केलेलं आहे. गोपींची हा अवस्था वर्णन करणारी एकनाथांची गवळण आपण सद्भक्त सौ रमाताई बालेराव यांच्याकडून ऐकूया. तुझे श्रीमुख सुंदर.
तुझे श्रीमुख सुंदर सुंदर तुझे श्रीमुख सुंदर सुंदर तुझे श्रीमुख सुंदर कुसुम शुभ कांति नागर कासे पीतांबर मनोहर कासे पीतांबर मनोहर पाहुनी भूल पडली पाहुनी भूल पडली करुणा घना मुरली नको वाजवू नको वाजवू मन मोहना मुरली नको वाजवू सर परता होय माघारा सर परता होय माघारा देह भाव बुडाला सारा नाही संसारा सी थारा नाही संसारा सी थारा भेद भ्र मगेला कमल नयना मुरली नको वाजवू नको वाजवू मन मोहना मुरली नको वाजवू ध्वनी मंजुळा ऐकिली कानी ध्वनी मंजुळा ऐकिली कानी सर्व सुखा झाली धणी एका जनार्दनी ध्यानी मनी ध्यानी मनी एका जनार्दनी ध्यानी मनी एक पण जग जीवना मन मोहना मुरली नको वाजवू मन मोहना मुरली नको वाजवू तुझे श्रीमुख सुंदर सुंदर तुझे श्रीमुख सुंदर कुसुम शुभ कांती नागर कासे पीतांबर मनोहर कासे पीतांबर मनोहर पाहुनी भूल पडली पाहुनी भूल पडली करुणा घना मुरली नको वाजवू मन मोहना मुरली नको वाजवू मन मोहना मुरली नको वाजवू
एकीकडे मनमोहनाला मुरली नको वाजवू म्हणणाऱ्या गवळणींची अवस्था उतावीळ झाल्या गवळणी वेणुनाद पडियेला कानी कोण जावा कोण त्या नणंदा वृत्ती मुरली परमानंदी हो अशीच झालेली असे आपण सगळे ज्या परमानंदाच्या प्राप्तीसाठी धडपडत आहोत त्या परमानंदात गोपिका सहजच सममान असत त्यांचा नित्य असा भाव असे की हे सावळे सगुण कृष्णरूप हेच सगळ्यांचे जीवन आहे जेव्हा उद्धव गोपाळ कृष्णांचा एक परमशिष्य गोपिकांना निर्गुणाचं महत्व विशद करत होता त्यावेळीही त्या सगळ्याजणी मुरली मनोहर रे माधव श्रीवत्स लांछन हृदयी विलासन दीन दया घनुरे असंच म्हणत असणार अखेरीस उद्धवालाही गोकुळातील वृक्षवल्लरी चिन्मय आहेत असेच वाटले गोपींचा जसा त्या सगुण मूर्तीवर विलक्षण असा भाव होता तसंच सर्व संतांनाही त्या वेणुधारी भगवंताचं एक आकर्षण असतं एकनाथ महाराज म्हणतात रूपे सुंदर सावळा गे माये वेणू वाजवी वृंदावनी तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्रिभंगी देहुळा ठाण मांडून या माये कल्पद्रुमातळी वेणू वाजवी तो आहे त्या घन निळ्याचा छंद गोपिकांना कसा लागला असेल हे आपण ऐकूया सद्भक्त अमृताकडून अमृताच्या अमृतमयी स्वरात चिंब भिजत आपणही गोपींप्रमाणे त्या वेणुधारी कान्हाला हृदयपेटीत बंदीवान करूया आणि आमच्या साऱ्या वृत्ती गवळणी होऊन हृदयस्थ जीवाच्या सोहम मुरलीच्या नादात बेभान होऊ देत अशी त्याच्या श्रीचरणांची प्रार्थना करूया
पाळा रे गोविंदा जगजेठी हा बनुनी गुराखी जगजेठी हा बनुनी गुराखी पाठी वरती घोंगडी काठी पाठी वरती घोंगडी काठी यमुना तीराला नेतो कपिला यमुना तीराला नेतो कपिला असा हा हरी सावळा गोविंदा रे गोपाळा रे व्याकुळंतर राहे निरंतर व्याकुळंतर राहे निरंतर नयनींचे निर झरते झर झर नयनींचे निर झरते झर झर दर्शन दे रे आता मजला दर्शन दे रे आता मजला तुझा दासा नंदलाला तुझा दासा नंदलाला गोविंदा रे गोपाळा रे गोविंदा छंद तुझा जडला घननीळा छंद तुझा जडला घननीळा गोविंदारे गोपाळारे गोविंदारे गोपाळारे गोविंदा
गोविंदारे गोपाळा छंद तुझा जडला घननीळा श्रीकृष्ण चरित्राचा मागोवा घेताना असं वाटतं की संतांनी गवळींच्या रूपाने गोपींच्या भावांचे जे शब्दचित्र आपल्या समोर उभं केलं ते संतांचे फार मोठे उपकार साधक विश्वावर आहेत. गोपींचे भाव कसे होते, त्यांचा बोध कसा होता, त्या परमात्मा भावाशी कशा एकरूप होऊन गेलेल्या होत्या हे लक्षात येतं. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ त्यामुळे घागर काळी रात्र काळी असल्याने यमुना जळ देखील काळ दागिने काळे एवढेच काय तर मोती देखील मोत्याचा सर देखील पांढरा शुभ्र दिसत नाही तर रंगच दिसेनासा झाला काळाच झाला. पण असं असल्यामुळे मी एकटी पाणी आणायला जाणार नाही असं गवळण म्हणते. बरोबर कृष्णमूर्ती पाठवा. कृष्णमूर्तीला बरोबर घेऊन जाईन. कृष्णमूर्ती देखील बहु काळी आहे. सावळी मूर्ती हीच नामदेवांची बहु काळी कृष्णमूर्ती. संत भावनेमध्ये किती रमले हे लक्षात येतं. गोपी पूर्णपणे कृष्णमय होऊन गेल्या होत्या. त्यांना सर्वत्र तो कृष्णच दिसत होता. गोपींच्या या अवस्थेचं वर्णन करणारी नामदेव महाराजांची गवळण आपण सद्भक्त हेमाते पुरोहित यांच्याकडून ऐकूया. रात्र काळी घागर काळी.
रात्र काळी घागर काळी, रात्र काळी घागर काळी, यमुना जळे ही काळी बोमाय, बुंथ काळी बिलवर काळी, बुंथ काळी बिलवर काळी, गळा मोती एकावळी काळी बोमाय, गळा मोती एकावळी काळी बोमाय. रात्र काळी घागर काळी, यमुना जळे ही काळी बोमाय, बुंथ काळी बिलवर काळी, बुंथ काळी बिलवर काळी, गळा मोती एकावळी काळी बोमाय, गळा मोती एकावळी काळी बोमाय. मी काळी काचोळी काळी, मी काळी काचोळी काळी, कास कासिली गे काळी बोमाय, कास कासिली गे काळी बोमाय, बुंथ काळी बिलवर काळी, बुंथ काळी बिलवर काळी, गळा मोती एकावळी काळी बोमाय, गळा मोती एकावळी काळी बोमाय, गळा मोती एकावळी काळी बोमाय, गळा मोती एकावळी काळी बोमाय. एकली पाणी या नवजाय साजणी, नवजाय साजणी, नवजाय साजणी, एकली पाणी या नवजाय साजणी, नवजाय साजणी, नवजाय साजणी, सवे पाठवा मूर्तीसावळी, सवे पाठवा मूर्तीसावळी, मूर्तीसावळी बोमाय, बुंथ काळी बिलवर काळी, बुंथ काळी बिलवर काळी, गळा मोती एकावळी काळी बोमाय, गळा मोती एकावळी काळी बोमाय, गळा मोती एकावळी काळी बोमाय, गळा मोती एकावळी काळी बोमाय. विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी, विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी, कृष्णमूर्ती बहु काळी बोमाय, कृष्णमूर्ती बहु काळी बोमाय, बुंथ काळी बिलवर काळी, बुंथ काळी बिलवर काळी, गळा मोती एकावळी काळी बोमाय, गळा मोती एकावळी काळी बोमाय. रात्र काळी घागर काळी, यमुना जळे ही काळी बोमाय, बुंथ काळी बिलवर काळी, बुंथ काळी बिलवर काळी, गळा मोती एकावळी काळी बोमाय, गळा मोती एकावळी काळी बोमाय, गळा मोती एकावळी काळी बोमाय, गळा मोती एकावळी काळी बोमाय.
इतका वेळ केवळ पार्श्वसंगीत म्हणून ऐकू येणारी वेणूची धून आता आपण प्रत्यक्ष ऐकणार आहोत. सद्भक्त श्री सुहास पोळ त्यांच्या वादनाने आपल्याला त्या मुरलीधराच्या वेणूनादाची झलक ऐकून मंत्रमुग्ध करतील.
आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी अद्भुत बासरी वाजवणारे गोपाळकृष्ण त्यांचं सर्व चरित्र देखील अद्भुत होऊन गेलं. त्यांचं नाम घेऊन शेकडो साधक उद्धरून गेले. आपण देखील आता त्यांचं नाम घेऊया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी सांगणार आहेत सद्भक्त पंकजदादा.
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णो भगवन् नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णो भगवन् नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णो भगवन् नमस्ते.
काही निवेदन आहेत. येत्या रविवारी